बायबल म्हणजे पवित्र शास्त्र काय आहे? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं तुमचं उत्तर केवळ तुमच्या मतापेक्षाही नक्कीच जास्त असलं पाहिजे. अशी अनेक उत्तरं आहेत की जी एखाद्या व्यक्ती किंवा धर्माच्या व्यक्तिनिष्ठ, निराधार आणि पडताळणी न करता येणारी मतं असतात. तथापि बायबल म्हणजे पवित्र शास्त्र काय आहे याचं उत्तर वस्तुनिष्ठ, तथ्यात्मक सत्य असलं पाहिजे. बायबल हेच ते सत्य आहे. बायबल म्हणजे पवित्र शास्त्र म्हणजे नक्की काय? ते परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. ते केवळ परमेश्वराच्या बद्दल नाही, ते परमेश्वराकडून आहे. ते प्रेरणा देण्यापेक्षाही जास्त आहे. ते परमेश्वर प्रेरित आहे, म्हणजे परमेश्वराचा श्वास असलेलं. ते वाचा, ते ऐका, त्याबद्दल विचार करा, त्यातून शिका, ते तुमच्या जीवनात लागू करा. प्रेषित पेत्रानं पहिल्या पत्रामध्ये दुसऱ्या अध्यायात दुसऱ्या वचनात लिहिलंय, प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. कोणती गोष्ट बायबलला अद्वितीय ठरवते? सुमारे 1600 वर्षांच्या कालावधीत बायबलची म्हणजे पवित्र शास्त्राची 66 पुस्तकं 3 भाषांमध्ये, म्हणजे हिब्रू, अरामिक आणि ग्रीक, 40 अधिक माणसांनी ती लिहिलेली आहेत. आणि शतकानुशतकं एकच समान आणि सुसंगत विषय त्यात लिहिण्यात आलेला आहे. नवीन करार 5000 अधिक प्राचीन पूर्ण किंवा आंशिक हस्तलिखितांमधून प्रमाणित झालाय. बायबल, त्याची पूर्ण झालेली भाकितं, आधुनिक पुरातत्वीय शोध, भौगोलिक तंतोतंतपणा आणि नीतीसूत्रांचं कालातीत ज्ञान याद्वारे त्याच्या यथार्थतेची पडताळणी करण्यात आलेली आहे. बायबल म्हणजे पवित्र शास्त्र हे आतापर्यंत लिहिण्यात आलेलं सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रभावशाली असं पुस्तक आहे. इतर कोणत्याही पुस्तकाच्या इतक्या प्रती छापल्या गेलेल्या नाहीत, इतक्या मोठ्या प्रमाणात त्या वितरितही करण्यात आलेल्या नाहीत, अनेकविध भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेल्या नाहीत, इतक्या सामर्थ्यपूर्णरित्या जीवनात बदल घडलेला नाही, इतकी शतकं त्यांनी टिकाव धरलेला नाही. आपला काय विश्वास असावा आणि आपण कसं जगावं यासाठी बायबल हा एकमेव अंतिम अधिकार आहे. बायबल इतर सर्व पुस्तकात सर्वश्रेष्ठ आहे. बायबलची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? दुसऱ्या तिमथ्याच्या पत्रामध्ये 3 16 वचन सांगतं, बायबल पवित्र शास्त्र हे परमेश्वराचा श्वास आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र लेख आहे. योहानाच्या पुस्तकात 17 17 वचन आहे, बायबल पवित्र शास्त्र सत्य आहे. येशून प्रार्थना केली, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. योहान 17:17. बायबल तंतोतंतपणे अचूक आहे. येशू म्हणाला, कारण मी तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत आकाश आणि पृथ्वी नाहीशी होत नाहीत तोपर्यंत नियमशास्त्रातील एकही लहान अक्षर किंवा कण नाहीसा होणार नाही, जोपर्यंत सर्व काही पूर्ण होत नाही. मत्तय 5:18. मूळ हस्तलिखितांचा तंतोतंतपणा अशा प्रकारे राखला गेला आहे की आजचे सर्वोत्तम शब्दशहा भाषांतर 99% जास्त यथार्थ आहे. बायबल शुद्ध आहे. परमेश्वराची वचनं शुद्ध आहेत. भट्टीत 7 शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयासारखी ती आहे. स्तोत्र 12:6. बायबल शाश्वत आहे. गवत सुकतं, फूल कोमेजतं, पण आमच्या देवाचं वचन सर्व काळ कायम राहतं. यशया 40:8 वचन. बायबल आजही तितकंच प्रासंगिक आहे जितकं ते पहिल्यांदा लिहिलं गेलं तेव्हा होतं. बायबल सामर्थ्यवान आहे. इब्री लोकास पत्र 4:12 वचन, कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. बायबलद्वारे कोणते वैयक्तिक फायदे आपल्याला मिळतात? बायबल आपल्याला सुसज्ज करतं. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तो सज्ज व्हावा. 2 तिमोथी 3:16-17. बायबल आपल्याला पाप न करण्यास मदत करतं. स्तोत्र 119:9-11. आपल्याला आपण कसे होणार ते सांगते. तरुण आपला वर्तनक्रम कशानं शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्यानं. आणि मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. बायबल आपल्याला आजसाठी, आपल्या पुढच्या पायरीसाठी मार्गदर्शन आणि आपल्या भविष्यासाठी आपल्याला दिशा देतं. तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखं आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. स्तोत्र 119:5. बायबल ज्ञान देतं. तुझ्या वचनांच्या उलगड्यानं प्रकाश प्राप्त होतो, त्यानं भोळ्यांना ज्ञान प्राप्त होतं. स्तोत्र 119:30. जुन्या करारातील नीतीसूत्रांमध्ये कालातीत ज्ञान आढळतं. बायबल आपल्याला अडचणीतून बाहेर पडायला मदत करतं. स्तोत्र 119:50 आपल्याला प्रोत्साहन देतं. माझ्या दुःखात माझं सांत्वन हे आहे की तुझं वचन मला नवजीवन देतं. बायबल आशा देतं. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिलं ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिलं. रोम 15:4. बायबल शांती देतं. स्तोत्र 119:165. तुझं नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचं कारण पडणार नाही. बायबल आनंद देतं. यिर्मयाः 15:16. मला तुझी वचनं प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचनं माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्लास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझं नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. एखाद्यानं बायबल कसं वाचावं किंवा ऐकावं, एकापेक्षा जास्त वचनं तपासून पाहावी, या 4 उद्देशांचा विचार करावा. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. 2 तिमोथी 3:16. वाचताना किंवा ऐकताना हे 4 प्रश्न जरूर विचारा की हे मला काय शिकवतं, हे मला कसं दोषी ठरवतं, मला आपल्यामध्ये कोणत्या सुधारणा कराव्या लागतील, हे मला अधिक नीतिमान होण्यासाठी कसं बरं प्रशिक्षित करतं. जर माझ्याकडे बायबल नसेल तर काय? बायबलचं चांगलं भाषांतर खरेदी करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. जर तुम्ही ते खरेदी करू शकत नसाल तर अनेक आवृत्त्या ऑनलाईन वाचनासाठी किंवा ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत. एखाद्या मित्रासोबत किंवा मित्रांसोबत बायबल खरेदी करण्याचा आणि ते शेअर करण्याचा विचार जरूर करा. किंवा तुमच्या मंडळीला किंवा सोबतच्या विश्वासूंना सांगा की त्यांनी एका व्यक्तीला, एका गटाला बायबल वाचून दाखवायला सांगावं आणि त्यांनी लक्षपूर्वक ऐकावं. लूक 11:28 सांगतं, पण त्यापेक्षा जे देवाचं वचन ऐकतात व पाळतात ते धन्य. बायबल शिक्षक आणि पुढाऱ्यांसाठी काही खास वचनं कोणती आहेत? वचनात राहून येशूचे शिष्य व्हा. ज्या यहुदांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. योहान 8:31. स्वीकृत होण्यासाठी बायबलचा अभ्यास करा. तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलंही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितकं कर. 2 तिमोथी 2:5 15 वचन, बायबल हे शाश्वत काळासाठी महत्त्वाचं का आहे? प्रेषित योहानानं शुभवर्तमान लिहिण्याचा त्याचा उद्देश स्पष्ट केला. तो उद्देश संपूर्ण बायबलला लागू करता येतो. म्हणूनच येशूनं शिष्यांच्या उपस्थितीत इतर अनेक चिन्ह देखील केली जी या पुस्तकात लिहिलेली नाहीत, परंतु ही चिन्ह यासाठी लिहिली आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू हाच ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावानं जीवन मिळेल. योहान 20:30-31. तुम्ही येशूवर विश्वास कसा ठेवता आणि अनंत काळचं जीवन कसं मिळवता, यासाठी www.gospel316.org वर कसं ते जरूर शोधा. गवत सुकतं, फूल कोमेसतं, पण आमच्या देवाचं वचन सर्व काळ कायम राहतं. यशया 40:8. बायबल काय आहे याचं हे ऑडिओ उत्तर आणि त्याची PDF आवृत्ती www.bible316.org यावर उपलब्ध आहे. ऑप्शन www.bible316.org वर उपलब्ध आहे. दोन्ही त्या वेबसाईटवर 48 भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत. तुम्ही विश्वास ठेवता आणि प्रभूच्या वचनाचं पालन करता तेव्हा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ.